पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र. दुसरे करिंथकरास पत्र अध्याय एक. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल याचकडून, तसेच आपला बंधू तिमथ्य याचकडून देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना, देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याचकडून कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देव पिता, तो सांत्वन करणारा देव आहे. तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो, यासाठी की आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करू शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो, त्या सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करू शकतो आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखामध्ये सहभागी होतो. त्याचप्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हाला पुष्कळ सांत्वन मिळते. जर आमच्यावर संकटे येतात, तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत. जर आमच्याकडे सांत्वन आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे. यामुळे आम्हाला जे दुःख आहे, तशाच प्रकारचे दुःख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते. आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे भागीदार आहात, तसे सांत्वनाचेही भागीदार आहात. बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला, त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हाला तेथे मोठे ओझे होते, आमच्या शक्तीपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. खरोखर आम्हाला वाटत होते की आम्ही मरू, पण आम्ही आपल्या स्वतःवर भरोसा ठेवू नये. यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की जो मनुष्यांना मरणातून उठवितो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. देवाने आम्हाला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले आणि देव आम्हाला पुढे देखील वाचविल. आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे, यासाठी की तो यापुढेही आम्हास सोडविल. तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हाला मदत करावी, मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनामुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे. कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सत्सत्विक बुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात व विशेष करून तुमच्याजवळ वागलो. कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहित नाही. आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो. आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हास काही अंशी जाणता की प्रभू येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो, तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता. मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हाला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हाला फायदा व्हावा. मी मासेदोनियाला जाताना तुम्हाला भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरविले. आणि त्यानंतर तुम्ही मला यहुदियाला जाण्यासाठी मदत करावी. जेव्हा मी असा भेद केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय? म्हणजे मी एकाच वेळेला होय होय आणि नाही नाही असे म्हणतो काय? पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हाजवळ आम्ही तुम्हाला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही असे नाही. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो आम्हाकडून, म्हणजे मी सिल्वान व तिमथ्य याचकडून तुम्हामध्ये गाजविला गेला, तो होय किंवा नाही असा झाला नाही, तर तो फक्त होकारार्थीच आहे. कारण देवाची वचने किती असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत. यामुळे त्याच्याद्वारे आम्हाकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे. आमेन. आता जो तुम्हासहित आम्हास ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हास अभिषेक केला, तो देव आहे. मालकीपणाचा शिक्का आमच्यावर मारला व जो येणार आहे, त्याबद्दलची खात्री म्हणून आपला आत्मा आमच्या अंतरंगात ठेव म्हणून ठेवला. मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारून आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये, म्हणून मी करिंथला आलो नाही. आम्ही तुमच्या विश्वासावर स्वामित्व करतो असे नाही, पण तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्या बरोबर काम करतो, कारण विश्वासाने तुम्ही स्थिर राहता।